अंग्या खूप हाताला येत होत्या, डावा दुखत होता आणि हात खूप ठणकत होता, अचानकच दुखायला लागला आणि पहाटे तर एवढं दुखायचं ना की सहनच होत नव्हता. चार दिवस चालूच होता, मी बाहेरच्या गोळ्याही घेतल्या, इंजेक्शन घेतली पण तरी थांबत नव्हता.
दुसरी रडतच होती एवढं तिला पेन होत होतं.
असं हात खाली केला ना की खूप ठणकायचं आणि मुंगा खूप यायचा अशा हाताला, आणि वर असं हात केलं की थोडं म्हणजे ठणक थांबायचं, जरा बरं वाटायचं. म्हणजे
तिने स्वतः डिसिजन घेतलं पण ती म्हटली नाही मला करायचं ते, कारण माझं पेनिंग खूप आहे. तिचं ते दुखणं बघून ठरवलेलं की हे पेन किलर नाही राहत नाहीये. कोणी नाही सांगितलं तरी आम्ही आता ऐकत नाही, कारण आम्हाला माहितीये की आमच्या हालतीची काय होती. ऍडमिट होतो तेव्हाही ऑपरेशन पर्यंत लोक सांगत होते कबीर बॅगेत
चालू होतं.
तो म्हटलं नाही आता हिचं दुखणं इतकं आहे की कुठे जाऊन परत तेच करत बसा. आणि तिला ऑपरेशनला नेईपर्यंत तिचं दुखत होतं ना, हे जास्त म्हणजे हे वाटत होतं. आणि ऑपरेशन नंतरही काही त्रास नाही, कारण आता काल परवा आम्ही एकाचं ऐकलं तिकडे कुठे केलं तर ते तिला टोचते ती मानेमध्ये जी घालते
रोज म्हणे रडती.
म्हणजे लोकांना कदाचित वाटतं की ऑपरेशन करून चूक केली, पण आम्हाला तसं नाही वाटत. आम्हाला वाटतं आम्ही योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतली.
पण ऑपरेशन झालं की माझा हात म्हणजे थांबलाच दुखायचा, तसं म्हटलं तर 99% तर थांबलाच. नाहीतर मला त्यांनी ट्रेनच्यावरती टाकल्यावर जेव्हा त्यांनी मला हलवलं आणि मी उरले नाही दुखतंय का, तर खरंच माझं दुखत
नव्हतं. तिचं असं की लहान मुलगी आहे तिला सारखं उचलावं लागतं.
दोन नाती आहेत,
ते ऑपरेशन पण छान चांगलं झालेलं आहे, तिला काही त्रास नाही ऑपरेशन नंतर.
नाहीच दुखत, नव्हतंच दुखत.